नमस्कार सर, पराशर केस मधून अभय बोलतोय. आपल्या सगळ्या बोलणं झालं सर. सर पराशर केस मधून बोलतोय. सर आता सकाळी बोलणं झालं होतं, तुम्ही विचारलं होतं एक आर्मी ऑफिसर साठी काहीतरी ऑफर आहेत म्हणे. सर तुम्हाला त्याबद्दल माहिती, आमचा जो इव्हेंट आहे ना सर, इव्हेंट मध्येच प्रमोशन असेल सर. आम्ही त्याची आमच्या माहिती, त्या गोष्टींची माहिती आमच्याकडे नाहीच लागेल सर. नाही सर, त्यांची डिटेल्स आमच्याकडे अवेलेबल नाही सर. ऍक्च्युली आता तुम्ही राहायला कुठे सर, पुण्यात सांगू शकता का मला कुठला एरिया सर नेमका? हा आऊन मध्ये राहता का सर तुम्ही? बर बर. अच्छा ठीक आहे. बर 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 सर. ओके सर, कसं होतं ना, नाही सर आमचा इव्हेंट होतोय, त्या इव्हेंट मध्ये सर तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती भेटली असते सर. आमचा इव्हेंट आहे सर आज पराशर स्कीमचा, ऑप्शन अनलिमिटेड नावाचा. तिथं सर तुम्हाला प्रत्येक गोष्टीची डिटेल मध्ये माहिती भेटली असते सर. आणि आमच्या आज ऑफर आणि डेक्कर मध्ये होणार आहे सर. जर तुम्ही येणार असाल ना सर, तर आम्ही तुमच्यासाठी कॅब वगैरे पण बुक करू शकतो सर. जर तुम्ही येणार असाल ना सर आज, तर तुमच्यासाठी कॅब पण बुक करू शकतो, म्हटलं पिकअपची फॅसिलिटी देऊ शकतो सर तुम्हाला. तुम्ही सांगा सर, मी आता बुक करून देतो सर. पंधरा ते वीस मिनिट लागतं सर तुमच्याकडे कॅबला यायला. तुम्हाला सोडेल सर आमच्या इव्हेंटच्या ठिकाणी जाऊन. ते तुमच्यावर सर, तुम्हाला कुठल्या गोष्टींची माहिती पाहिजे त्यावर आहे सर सगळं ते. आता का? हा 15 मिनिटात कॅब पोहोचून जाईल सर. मला तुमचा डिटेल मध्ये ऍड्रेस सांगता का सर? ऍक्च्युली मला तो सेलरला द्यावा लागेल. हा बोला. बर एक मिनिट. कर्नल स्वामी. रक्षक सोसायटी. हा बोला. बर पुढे. बर इन फ्रंट ऑफ मिलिटरी कॅम्प ना. बर काय प्रॉब्लेम नाही सर, तो जो कॅब ड्रायव्हर असेल सर, तो तुम्हाला फोन करेल. मी तुमची कॅब आता लगेच बुक करायला घेतो. 10 ते 15 मिनिट तुम्हाला एक पहिले मेसेज. ओला ओला. बरं बरं सर. ओके सर ठीक आहे सर, मी त्यांना सांगतो सर. तुमचा नंबर पण देतो, तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल सर, तो मेसेज दाखवून सांगतो त्यांना द्यावा लागेल. तुमच्या नंबरवर एक मेसेज येईल सर कॅब बुक झाली की. मग तो काही द्यायची गरज नाही सर तुम्हाला, फक्त तो मेसेज त्यांना दाखवायचा फक्त कन्फर्मेशन साठी की हा हा व्यक्ती तोच आहे. हा हा तोच तोच तोच. ओटीपी वन टाइम पासवर्ड. बर बर सर ठीक आहे, मी तुमची कॅब बुक करतो. तुम्ही तयारच राहा सर, 15 मिनिटात कॅब येऊनच जाईल आता.
लगे ठीक है थैंक यू।